राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन, यमुना तीरावनचारी, यमुना तीरावनचारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे हरे, जय जय प्रभुपाद 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 प्रभुपाद, श्रील प्रभुपाद की अनंत कोटि वैष्णव वृंद की नामाचार्य हरिदास ठाकुर की गौर प्रेमानंदी समवेद भक्तवृंद की, समवेद भक्तवृंद की जय, समवेद भक्तवृंद की जय। ओम अन्यान्ति मिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नमः ओम विष्णु पदाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी निति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतिशे नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीन बंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। सप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानो सुते देवी प्रणमामि हरि प्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आज सकाळपासून बरंच रेकॉर्डिंग झालंय माझं, जवळजवळ 4-5 तास, त्यामुळे थोडा खोकला याची शक्यता आहे। कोरोना नाही आहे, घाबरू नका। तर आधीच सांगून ठेवलं, लोक घाबरतील, व्हिडिओवर पण लांब पळून जातील। तर आपण पाहतोय की गेल्यावेळी आपण पाहिलं की नारद मुनी ना थोडक्यात जे कोण आज पहिल्यांदा आले असतील त्यांच्या करता की नारद मुनींनी एक शोध घ्यायचा उपक्रम चालू केलेला आहे की भगवंतांचे सर्वात प्रिय भक्त कोण आहेत आणि कोणाला भगवंतांची सर्वात जास्त कृपा प्राप्त झालेली आहे, आणि त्या हिशोबाने ते प्रयाग मधून बाहेर पडले, तिथे ब्राह्मणांना भेटले, एका मग दक्षिण भारतात राजाला भेटले, तुम्ही सगळं ऐकलेलं आहे, मग इंद्राकडे गेले। हे प्रत्येक भक्त एक स्तरावर उन्नत होत जात आहेत, त्यांच्या भौतिक समृद्धीमध्ये पण, अर्थात भौतिक समृद्धी हे काय भगवंतांच्या कृपेचं अंतिम परिमाण नाही आहे, पण कधी कधी भगवंतांच्या कृपेने भौतिक समृद्धी मिळते भक्तांना, ते काय फायनल नाहीये पण कधी कधी मिळते। तर त्या हिशोबाने इंद्रापासून बघा, हे जे उपभोगाची वृत्ती आहे ना, कोणते उपभोग? भौतिक इंद्रिय उपभोग, डोळे नाक कान जिव्हा, ह्याची वृत्ती स्वर्गलोकापर्यंत आहे, त्याच्या पलीकडे नाहीये। त्याच्या पलीकडे थोडेसे लोक तपस्वी ज्ञानी ध्यानी असे आहेत, जनर लोक, तपर लोक, महर लोकवर, आणि सर्वोत्तम लोक आहे ब्रह्मा लोक आपल्या 14 लोकांपैकी। तर आपण हेही ऐकलं की इंद्रदेवांनी काय केलं, नारद मुनींना सांगितलं की माझ्यापेक्षा चांगले भक्त हो नारद, तुमचे वडील ब्रह्माजी आहेत, त्यांनाच जाऊन भेटा। आणि त्यांनी ब्रह्माजींची बरीच स्तुती केली, ती मी परत घेत नाही कारण का गेल्या रविवारी आपण ती घेतलेली आहे। पण नारद मुनी आता ब्रह्मलोकावर पोचतात इंद्राजींच्या सांगण्यावरून, आणि नारद मुनी हे दिव्य आकाश मार्गातनं प्रवास करणारे आहेत, ते कुठेही इवन भगवत धामात सुद्धा गोलोक वृंदावन कुठेही ते जाऊ शकतात, त्यांना कुठे विमान लागत नाही, पासपोर्ट लागत नाही, व्हिसा लागत नाही, बस ट्रेन चालू असतील बंद असतील त्यांना काही त्याचा परिणाम होत नाही। तर नारद मुनी स्वर्गलोकातनं ब्रह्मलोकावर पोचले की काय बाबा इंद्राने जे सांगितले ते खरं आहे का, कसा काय अनुभव होतो ब्रह्मलोकाला बघूया आपण। आणि आता ते प्रत्येक ठिकाणी साधारणपणे तसंच होणार आहे की नारद मुनी पहिले आकाशात ना पाहतात काय चालू आहे ब्रह्मलोकात, आधी ते पाहतात। पहिलं जसं मुंबईला एखादा व्यक्ती पहिल्यांदा आला मुंबईला, आता लॉकडाऊनमुळे हळूहळू नॉर्मल झालंय, पण एखादा व्यक्ती पहिल्यांदा आला मुंबईला तर त्याला पहिला अनुभव काय असतो, खूप गर्दीचं ठिकाण आहे। आमचे एक ब्रह्मचारी आश्रममधले एक सिनियर ब्रह्मचारी आहेत राधा गोपीनाथ प्रभू, ते बँगलोरवरून पहिल्यांदा मुंबईला आले मंदिरात देण्यासाठी, आणि ते दादर रेल्वेला उतरले रेल्वे स्टेशनला सेंटर बँगलोरवरून आले म्हणून, आणि आपलं मंदिर वेस्टर्न रेल्वेला आहे तर त्यांनी क्रॉस केली आणि वेस्टर्न रेल्वे त्या दादरच्या प्लॅटफॉर्मला उभे राहिले लोकलनी ग्रँट रोडला जायला। तर आणि ती सकाळची वेळ होती ऑफिस टाईमची, तर पहिली ट्रेन आली एवढी भरलेली त्यांना काय कळे ना, त्यांना वाटलं मागच्या स्टेशनला काय इमर्जन्सी झाली असं म्हणून सगळे लोक बसले। तर दुसरी लोक आलेली तीही भरलेली, तर साधारणपणे मुंबईत आलं की पहिला आपला काय अनुभव असतो, खूप गर्दी, आणि जे लोक खरोखर अगदीच साध्या गावात नाही तर त्यांच्याकरता खूप जगमकाडीचं ठिकाण। तर नारद मुनी पोचले ब्रह्म लोकाला आणि त्यांनी पाहिलं हे खूप बिझी ठिकाण आहे, गर्दीचं नाहीये एवढं, बिझी आहे, लोक कशात बिझी आहेत, सगळे ब्रह्मलोकातले, तिथे काही उपभोगाची काहीच इच्छा नाहीये, तिथे आनंद कशात आहे, भगवंतांवर ध्यान करण्यात किंवा नुसतंच ध्यान करण्यात, असा आनंद आहे ब्रह्मलोकात. स्वर्ग लोकापर्यंत आहे पैसे, संपत्ती, आभूषण, वस्त्र, अपॉइंट सेक्स इत्यादी जे उपभोग आहेत, शारीरिक उपभोग, भौतिक उपभोग, चविष्ट व्यंजन, हे स्वर्ग लोकापर्यंत. त्याच्या पडचे लोक सत्वगुणात अधिक आहेत, त्यांचे आनंद वेगळा आहे, ध्यान मध्ये आनंद आहे, तपस्येमध्ये आनंद आहे. तर आपण ब्रह्मलोकात ते पाहिले, सगळे लोक खूप बिझी आहेत यज्ञ करण्यामध्ये. तो त्यांचा पहिला अंदाज होता किंवा अनुभव होता की ब्रह्मलोकात सगळे लोक काय करत आहेत, यज्ञ करत आहेत. तर यज्ञ म्हणजे पृथ्वीवर आपण यज्ञ पाहिलेले आहेत, आता गेले 5-50 वर्षातले, कधी एवढा असतो कधी एवढा, कधी अजून थोडासा मोठा यज्ञकुंड असतो, त्यात थोडीफार सामग्री आपण घालतो. बघा, यज्ञ जे आहे ते करण्याच्या कॅपॅसिटीनुसार अगदी सिम्पल पण होऊ शकतंय. आजकाल बरेचसे लोक सकाळी किंवा संध्याकाळी ते अग्निहोत्र यज्ञ करतात, छोटस असतं. तर करण्याच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही अगदी सिम्पल छोटसही करू शकताय, किंवा तुमची कॅपॅसिटी असेल, तुमच्याकडे भरपूर सामग्री असेल, वेळ शक्ती असेल, तर तुम्ही खूप मोठ्या प्रकारे यज्ञ, खूप कॉम्प्लेक्स त्याच्यात डिटेल्स करून करू शकताय. तर ब्रह्मलोकामध्ये यज्ञ जे होते सगळे असे खूप डिटेलवाले यज्ञ सगळे ब्रह्मलोकाचे रहिवासी करत होते, फक्त भगवंतांच्या आनंदाकरता. आणि त्यांनी काय पाहिलं, ब्रह्मलोकावर कोणते भगवंतांचे अवतार आहेत, रूप आहे, महापुरुष. तुमच्यापैकी काही लोकांनी पुरुष सूक्त प्रार्थना ऐकल्यात का लहानपणी, कठीण आहे आता आजकालच्या, पण मी ऐकलेल्या माझ्या गावात, ओम सहस्त्र शीर्षा पुरुषा सहस्त्राक्ष सहस्त्रपात, असे त्या पुरुष सूक्त प्रार्थना आहेत. ह्या ज्या प्रार्थना आहेत ह्या महापुरुषांचे, सहस्त्र शीर्षा हजारो शीर्ष आहेत, सहस्त्राक्ष हजारो त्यांचे डोळे आहेत, आक्ष म्हणजे डोळे, सहस्त्रपात सभूमी विश्वतो वृत्वा, संपूर्ण विश्वाला त्यांनी आवरण करून घेतलेले आवृत्वा, असं ते पुरुष रूपाचं महापुरुष रूपाचं वर्णन आहे. आणि महापुरुष ब्रह्मलोकावर कायम राहतात, पुढे जात नाहीत. वामनदेव इंद्र लोकावर होते, पण इंद्र काय म्हणले, ते कुठे आहेत भगवंत मला कळत नाहीत, कधी जातात तिकडे, कधी तिकडे जातात, कधी सुतल लोकाला जातात बली महाराजांना कृपा द्यायला, मध्ये मध्ये माझ्याकडे येतात, येतात तेव्हा मी सेवा करतो, ते मला आशीर्वाद देतात, पण कायम इथे राहत नाहीत. पण ब्रह्मलोकावर कायम महापुरुष रूपात भगवंत राहतात. आणि जे कोण भगवंतांचे तिथे भक्त यज्ञामध्ये आहुत्या देत होते, ते महापुरुष स्वतः स्वयं सगळ्यांच्या देखत ते आहुता ग्रहण करत होते आणि स्वीकारत होते, खात होते किंवा स्वीकार होते जसं आपण म्हणूया तसं. आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या श्री देवी पण होत्या आणि हजारो मुख होते. आणि अशा प्रकारे आहुत्या स्वीकारल्यामुळे ते जे यज्ञ करणारे भक्त होते ते सगळे आनंदी होते की आपण भगवंतांना अर्पण करतोय, आपल्या देखत भगवंत ते स्वीकारत आहेत. त्यानंतर भक्तांच्या मनात शंका येऊ नये म्हणून भगवंतांनी काय केलं, भरपूर प्रमाणामध्ये सगळ्या, म्हणजे मला तुमचं जे तुम्ही अर्पण केलेल्या यज्ञातनं हे आवडलं हे असं सांगण्याकरता त्यांनी जे काही अर्पण केलं ते भरपूर प्रमाणात खाल्लं. आणि प्रत्येक भक्ताबरोबर किंवा ब्रह्मलोकातल्या रहिवाशाबरोबर त्यांनी परस्पर असं नजरेतनं म्हणा, स्मित हास्य करून म्हणा, प्रत्येकाला असं परस्पर आदान प्रदान त्यांनी केलं. आणि प्रत्येक जिथले रहिवासी होते ब्रह्मलोकातले ते प्रसन्न झाले. आणि महापुरुषजींचे दोनच लीला असतात ब्रह्मलोकात, एक यज्ञातलं सगळं स्वीकारणे आणि नंतर जाऊन विश्रांती घेणे, योग निद्रा म्हणतो आपल्यासारख्या तमोगुणात नव्हे. तर महापुरुष उठले आणि त्यांचं महाल किंवा जे काय त्यांचं स्थान होतं तिथे ते गेले, ब्रह्माजी पण त्यांच्या बरोबर थोडं अंतर गेले आणि मग परत आले. इथे पुढे जायच्या आधी दोन शंका किंवा दोन प्रश्न आपल्या मनात येऊ शकतात. पहिला असा की समजा महापुरुष भगवंतांचं रूप कुठे ब्रह्मलोकावर आहे, तर जेव्हा कधी ब्रह्माजींना अडचण येते किंवा देवी देवतांना अडचण येते, देवी देवता ब्रह्मलोकावर पोचतात की भगवंतांना विनंती करा अवतार घेण्यासाठी. आता आपण या श्रीमद भागवत मध्ये वाचतो की ब्रह्माजी कुठे गेले सगळ्या देवतांबरोबर, क्षीरसागरात श्वेतद्वीपला. आता प्रश्न येतो की अरे भगवंत महापुरुष त्यांच्या ब्रह्मलोकातच आहेत, मग त्यांनी त्यांना का नाही विनंती केली अवतार घ्यायला? तर नारद मुनी नाही, सनातन गोस्वामीजी इथे आपल्याला त्याचे दोन तीन स्पष्टीकरण देत आहेत. एक ते सांगतायत की कधी कधी ब्रह्माजी, जसं हरिवंश मध्ये सांगितलेलं आहे, कोणत्या कोणत्या कल्पामध्ये ब्रह्माजी महापुरुषजींना विनंती करतात अवतार घेण्यासाठी, आणि कधी कधी ते श्वेतद्वीपला जातात क्षीरसागरात, तर कधी कधी तिकडे का जातात? ह्याचं कारण ते सांगतायत की जेव्हा कधी एखाद वेळेस गरज पडली असेल अवतार घ्यायची, तेव्हा मे बी भगवान महापुरुष विश्रांती घेत असतील, मग तेव्हा डिस्टर्ब कसं करायचं, म्हणून सगळे देवता लोकांबरोबर ब्रह्माजी श्रीसागरात जातात. आणि एक अजून दुसरं कारण आहे, त्याला आपण थोडस काय म्हणू, हुशारी म्हणू, त्या चालू भाषेत चालूगिरी म्हणू. ब्रह्माजी म्हणतात मी महापुरुषजींना विनंती केली अवतार घ्यायला, तर काय होईल, तेवढ्या काळापुरते, अवतारच्या काळापुरते महापुरुष माझ्या ब्रह्मलोकावर राहणार नाही, ते जातील निघून पृथ्वीवर, असं नको व्हायला, यांना राहू दे इथे, हा आपण आपल्या त्या श्वेतदीप्त्या भगवंताला जाऊ सांगू जायला अवतार घ्यायला. म्हणजे कसं आहे, कधी कधी भक्त थोडस असं ऍडजस्टमेंट करू शकतात, त्यांची इच्छा होती की भगवंत माझ्या धामावरून गेले नाही पाहिजे. अर्थात एक लक्षात ठेवा, यावेळी जे पूर्ण पुरुषोत्तम भगवान कृष्णांचा अवतार झालाय गेल्या द्वापर युगात, तेव्हा काय झालं, तेव्हा भगवंतांची सगळी विविध रूप जगभरातली, कारण का यावेळी जे अवतार झाले ते आदी पुरुष भगवान श्री कृष्णांचं ओरिजिनल त्यांचा अवतार झालेला, ते स्वतः आलेले, म्हणून सगळी जी विविध रूप होती, महापुरुष म्हणा इतर म्हणा ते म्हणा, ती सगळी रूपांनी भगवान कृष्णाच्या रूपामध्ये येऊन ते सगळेच आले होते. पण जेव्हा दरवेळी स्वतः भगवान कृष्ण गोलोक वृंदावन येत नाहीत, त्यावेळी मात्र ब्रह्माजी कधी विचार करतात की माझ्या महापुरुषांना मी विनंती करत नाही, त्यांना राहू दे इथे माझ्या ब्रह्मलोकावर, क्षीरसागरातले श्वेतद्वीप मधले शिरोधकशाही विष्णूंना जाऊ दे अवतार घेऊन. थोडीशी चालूगिरी आहे पण चालतंय, भक्त लोकांनी काय काय चालूगिरी केलेली अलाउड असते. तर अशा प्रकारे आपण पाहतो, तर ब्रह्माजी आपल्या दरबारात आले, जायच्या आधी आपल्या मुलांना सांगितलं, वेगवेगळे जे त्यांचे ऋषी मुनी मुलं होते, की तुम्ही हे यज्ञ चालू ठेवा, यज्ञ तुम्ही चालू ठेवा, आणि जसं इंद्रांचा दरबार आहे तसे ब्रह्माजींचा पण दरबार आहे. ब्रह्माजींचं कार्य आहे, जबाबदारी आहे, काय आहे, हे भौतिक जग संपूर्ण, इंद्राला फक्त स्वर्ग लोक थोडंफार पृथ्वी वगैरे बघावी लागते, पण ब्रह्माजींना ब्रह्म लोकापासून खालचं सुतल तलातल पातल रसातल वितल अतल इथपर्यंत ब्रह्माजींना पाहावं लागतं, सगळीकडचं सगळं काही. आणि त्यांच्या दरबारामध्ये कोण होते, इंद्रांच्या दरबारात कोण, वायू सूर्य चंद्र मरुत अग्नी देवता. ब्रह्माजींच्या दरबारात स्वतः चतुर्वेद पुराण इतिहास महाभारत वैश्विक शक्त्या, हा देवी देवतांपेक्षा हे खूप, कारण का देवी देवता जे कार्य करतायत ना, ह्या चतुर्वेदांच्या आदेशाच्या अधीन जाऊन करतायत. भले ते देवी देवता पॉवरफुल आहेत, शक्तिशाली आहेत, पण ह्या वैदिक शास्त्रांच्या आदेशांच्या सीमांच्या बाहेर ते कार्य करू शकत नाहीत. आणि वैदिक शास्त्र स्वतः ब्रह्माजींच्या दरबारामध्ये उपस्थित होते, आणि ब्रह्माजी तिथे आले. जसा तो राजा होता भक्त, तो राजा होता पण तो महान भक्त पण होता. तो ब्राह्मण होता प्रयागचा, तो लीडर होता पण तो महान भक्त पण होता. महान भक्ताचं पहिलं लक्षण काय आहे, त्याला हरिनाम हरिकथामध्ये खूप गोडी असते. ब्रह्माजी दरबारात आलेत पण तिथे पण त्यांनी हरिकथा श्रवण करायला आणि हरिकीर्तन करायला चालू केलं, आणि लगेच दिव्य आनंदामध्ये त्यांच्या डोळ्यातनं, आठ डोळ्यातनं, ब्रह्माजींना चतुर्मुख आहे, तर त्यांचे आठ डोळ्यातनं प्रेमाश्रू व्हायला लागले, असं त्यांचा दरबार चालू आहे. ब्रह्माजींचा दरबार कसा चालू आहे, तिथले लोक भजन कीर्तन करतायत, हरिनाम घेतायत, हरिकथा गातायत, आणि ब्रह्माजींच्या डोळ्यातनं प्रेमाश्रू, भगवत प्रेमाश्रू व्हायला लागले. आणि नारद मुनी आतापर्यंत आकाशात आहेत, लक्षात ठेवा, हे सगळं काय, हे सगळं नारद मुनी पाहत आहेत, मी वर्णन करतोय पण हे नारद मुनी पाहत आहेत हे वर्णन आहे. आणि नारद मुनी आकाशात आहेत, आतापर्यंत त्यांनी ब्रह्माजींना, ब्रह्माजी त्यांचे वडील पण आहेत, ब्रह्माजी त्यांचे गुरु पण आहेत, आणि आता ते ब्रह्माजींकडे एक महान भक्त म्हणून पण ते आलेले आहेत, भगवंतांचे प्रिय भक्त म्हणून तिथे आलेले आहेत. नारद मुनींनी आतापर्यंत ब्रह्माजींना समोर येऊन दंडवत प्रणाम केला नाही, त्याचे अनेक कारण आहेत. आतापर्यंत ते आकाशातनं मनामध्येच प्रणाम केला ब्रह्माजी, आणि आता मात्र त्यांनी पाहिलं की ब्रह्माजी दरबारात बसलेत, महापुरुष आपल्या महालात निघून गेलेले आहेत. नारद मुनी धावत धावत आले आणि संपूर्ण दंडवत प्रणाम त्यांनी ब्रह्माजींसमोर केला आणि ब्रह्माजींची स्तुती जग जाहीर होईल, जोरात जोरात सगळ्या दरबाराला कळेल, सगळ्या ब्रह्मलोकांना कळेल अशी त्यांनी गायला चालू केली. इथे वैष्णव एटिकेट आचारसंहिता आपल्याला शिकवतात नारद म्हणून अशी आहे की भगवंतांच्या समोर आपण इतरांना सहसा दंडवत करू नये. आपण मंदिरात आहोत तर इतर कोण सिनियर डिव्होटी असतील तर सहसा असा आदेश आहे भगवंतांच्या समोर करू नये. म्हणून आपण पाहतोय कधी कधी तुळशी आरती होते तेव्हा आपण भगवंतांचं पडदेबंद करून घेतो. तर अशा प्रकारे तर नारद मुनींना दंडवत करायचा होता पण त्यात मनात काय विचार आला, एक तर हे वैष्णव आचारसंहिता आहे, दुसरा ते म्हणले आत्ता ब्रह्माजी आणि भगवंतांमध्ये एवढ्या प्रेममय लीला चालू आहेत, मी तिथे असा गेलो अचानक तर थोडस त्यात डिस्टर्ब होईल, प्लस त्यांचे ज्या एवढ्या सुंदर लीला चालू आहेत त्या मला अनुभवायला पाहायला मिळणार नाहीत. अशा अनेक कारणांमुळे आतापर्यंत नारद मुनी फक्त आकाशात मनातनच किंवा डोकं झुकवूनच त्यांनी प्रणाम केला होता, पण आता मात्र चान्स मिळालेला आहे आणि ते ब्रह्माजींसमोर येऊन संपूर्ण दंडवत करतायत, त्यांची स्तुती करतायत, म्हणतात तुम्हीच आहात जे भगवंतांचे सगळ्यात प्रिय आहात आणि तुम्हालाच भगवंतांची सर्वात जास्त कृपा प्राप्त झालेली आहे. नारद मुनी त्यांचे नुसतं बोलत नाही, त्यांची स्तुती करतात, म्हणतात तुमचं जे स्थान आहे ब्रह्माजींचं स्थान आहे ते कधीच दळमळीत होत नाही, जसं इंद्रांचं बली महाराजांचं आक्रमण झालं इंद्रांचं स्थान दळमळीत झालं, हिरण्यकशिपूचं आक्रमण झालं इंद्राचं स्थान दळमळीत होतंय, ब्रह्माजींचं स्थान कधीच काही झालं तरी असं हलत नाही, ब्रह्माजी ध्रुव फिक्स आहेत त्यांच्या स्थानावर. नारद मुनी पुढे म्हणतायत की तुम्ही फक्त स्वर्गलोक आणि पृथ्वीलोकाचे नाही तर संपूर्ण ब्रह्मांडाचे निर्माते पालन करते स्वामी आणि वडील आहात. वडील कसे आहात, त्यांच्या पहिले जीवा पहिले शरीरधारी जीवात्मे ब्रह्मांडामध्ये ब्रह्माजी होते, आपण सगळे त्यांचे प्रजाच आहोत, सगळे म्हणजे फक्त मनुष्य नव्हे सगळ्या प्राणी येऊन आपण ब्रह्माजींची प्रजा आहेत. त्या अनुषंगाने जो कोण पृथ्वीवर किंवा या 14 ग्रहांमध्ये 14 लोकांमध्ये जो कोण जन्म घेईल तो ब्रह्माजींचीच प्रजा आहे. त्या अनुषंगाने सगळे आपण कधी कधी म्हणतो की हा माझा भाऊ, हा चुलत भाऊ, हा चुलत चुलत भाऊ, हा चुलत मावस भाऊ, तसं आपण सगळे आहोत. आपण ब्रह्माजींपर्यंत गेलो नुसतं आपण सगळे नव्हे तर आपण सगळे आणि किडे माकोडे सगळे आपण आहोत ब्रह्माजींपर्यंत असं वरवर गेलो तर ब्रह्माजी आपल्या सगळ्यांचे एका प्रकारे पिता आहेत, इन द सेन्स त्यांचेच आपण सगळे प्रजा आहोत. नारद मुनी स्तुती करतायत, तुम्ही या जगाला निर्मिती करता पालन करता आणि संहार करता. आता ब्रह्माजी तसे निर्माते आहेत, विष्णू पालन करते आहेत आणि शिवजी विनाश करते आहेत, पण ब्रह्माजी पण थोड्या थोड्या प्रकारे करतात. कसं काय, मेन तर ते निर्माती करतात, मेन ते निर्मिती करतात ते बरोबर आहे, थोडंफार पालन पण ते करतात, संहार जगाचा नाही करत ते, पण ब्रह्माजींचा दिवस संपला की जेव्हा रात्र होते आणि जेव्हा ब्रह्माजी झोपायला जातात त्यावेळेला स्वर्ग लोकापर्यंत म्हणजे खालचे सगळे पाताल लोक पृथ्वी भूर भुवर स्वह भुवर लोक आणि स्वर्ग लोक, स्वर्ग लोकापर्यंत सगळा लोक गर्भोदक सागरामध्ये बुडून त्यांचा ऱ्हास होतो विनाश होतो. परत ब्रह्माजी उठले की परत ते खालचे 7 आणि 3 10 लोकांची परत निर्मिती होते. या प्रकारे ब्रह्माजी विनाश पण करतात, या प्रकारे संपूर्ण जगाचा नाही करत ते शिवजींचं कार्य, पण या प्रकारे ते करतात आणि ते स्तुती करतात. तुम्ही स्वयंभू आहात, तुम्हाला कोण आई वडील नाही आहेत, तुम्ही डायरेक्ट स्वतःच उत्पन्न झालेले आहात, तसं स्वतः नाही आहे ते गर्भदक्षय विष्णूंच्या नाभी कमळात उत्पन्न झालेले आहेत, पण तरी पण त्यांना आई वडील नाहीत आपल्यासारखे, म्हणून ते स्वयंभू आहेत. आणि तुमच्या दरबारामध्ये चतुर्वेद 18 पुराणं 108 उपनिषद असे सगळे लोक तुमच्या दरबारामध्ये बसलेत, साधारण व्यक्ती तुमच्या दरबारात नाही बसलेत. आणि पुढे ते म्हणतायत तुम्ही आदि कवी आहात. आदि कवी म्हणजे काय, आदि म्हणजे प्रथम. तर ब्रह्माजींनी मुखातनं सॉरी ब्रह्माजींच्या मुखातनं वैदिक शास्त्र बाहेर आले, ते त्यांनी रचलेले नाही आहेत, वैदिक शास्त्र त्यांनी भगवंतांनी त्यांच्या हृदयात दिले आणि त्यांच्या मुखातनं ते पहिल्यांदा बाहेर आले, म्हणून ब्रह्माजींना आदि कवी म्हणण्यात आले की तुम्ही तुमच्या मुखातनं वैदिक शास्त्र प्रथम या भौतिक जगात लोकांना प्राप्त झालेले आहेत. आणि तुमच्या लोकात फक्त अतिशय सज्जन आणि साधू लोकच येऊ शकतात. आपल्याला आठवतंय का इंद्र लोकात जायला काय योग्यता लागते? हा 100 अश्वमेघ यज्ञ करावे लागतात, तेही कठीण आहे. आपल्याला अश्वमेघ यज्ञ करायला भरपूर संपत्ती, सामुग्री, लोक, स्थान, त्या प्रकारचे ब्राह्मण आणि इत्यादी, आणि तो राजाच फक्त अश्वमेघ यज्ञ करू शकतो, बाकी आपल्यासारख्या सामान्य व्यक्ती करू शकत नाहीत. तर अश्वमेघ यज्ञ करणं खूप कठीण आहे. कलियुगात तर शक्यच नाही, पण सत्ययुगात, त्रेतायुगात होत होतं. तर जो कोण 100 अश्वमेघ यज्ञ करेल तो इंद्रलोकात जायला सुयोग्य आहे. ब्रह्मलोकात जायला काय योग्यता आहे बघा? असं सांगण्यात येतं आहे की ज्यांनी 100 आयुष्य, मग अश्वमेघ यज्ञ कसं, एक अश्वमेघ यज्ञ मे बी 2-4 तास, नाही 2-4 तास नाही, 2-4 दिवस किंवा 2-4 आठवडे किंवा 2-4 महिने चालत असेल, मग त्याच्या पुढे मागे तुम्ही काय करताय त्याची इथे चर्चा नाही. पण ब्रह्मलोकात जायला 100 आयुष्य, म्हणजे जन्मापासून शेवटपर्यंत, मृत्यूपर्यंत, तुम्ही ब्राह्मण असाल, क्षत्रिय असाल, वैश्य असाल, शूद्र असाल, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी, स्त्री, पुरुष, जे कोण तुम्ही असाल, देवी, देवता, जे कोण तुम्ही असाल, 100 आयुष्य तुमच्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे एकही चूक न करता तुम्ही जीवन जगलं पाहिजे. नुसतंच जीवन नाही जगलं पाहिजे, तर तुमच्यामध्ये काही अहंकार नाही पाहिजे आयुष्यभर, आणि परफेक्ट वर्णाश्रमनुसार तुमचा जन्म, तुम्ही जीवन जगलं पाहिजे. तुमच्या मनामध्ये षड रिपू पण नाही पाहिजेत, काम, क्रोध, लोभ, मोह. असा जो कोण 100 आयुष्य जगेल तो ब्रह्माजींच्या लोकात जाऊ शकतो. अर्थात ब्रह्माजी बनायला अजून काहीतरी योग्यता लागते, ती इथे सांगितलेली नाही, कारण की आपल्याकरता ब्रह्माजींच्या लोकात जाण्याचीच योग्यता बरीचशी आहे. तुला 100 आयुष्य एकही पाप कार्य न करता, कलयुगात तर लोक दिवसातनं शेकडो पाप करतात, शारीरिक, मानसिक, कायिक, वाचिक, शाब्दिक होतच असतात. 100 आयुष्य संपूर्ण अहंकार रहित, गर्व रहित, काम क्रोध रहित, वर्णाश्रम धर्माचं परफेक्ट पालन करून जगायचं, मग तुम्ही ब्रह्मलोकात प्रवेश कराल. आणि ब्रह्माजी म्हणाला अजून ही ब्रह्माजींची योग्यता आहे. आणि ते म्हणतायत की तुमचं लोक जे आहे ते 14 लोकांमध्ये सर्वोत्तम आहे, आणि तिथे महापुरुष स्वतः राहतात, आणि ते तुमच्या सगळ्यांकडून जे आहुत्या दिल्या जातात यज्ञात ते स्वीकारतात. अजून किती आनंदाची वस्तू पाहिजे तुम्हाला? नारद मुनी सांगतायत ब्रह्माजी पूर्वी सृष्टीच्या निर्मितीला जेव्हा ब्रह्माजींचा जन्म झाला त्या नाभिकमळावर, त्यांना कळत नव्हतं मी काय करायचंय, मी काय करायचं नाहीये, अंधार होता. तेव्हा भगवंतांनी तप त्यांना फक्त सांगितलं, त्या कमळावर ब्रह्माजी तप करत बसले, तेव्हा त्यांना भगवंतांची प्राप्ती नव्हती झालेली. नारद मुनी म्हणतात तेव्हा तुम्हाला भगवंतांची प्राप्ती नव्हती, पण आता मात्र महापुरुष तुमच्या लोकावर कायम राहतात. आता भगवंत काय तुमच्यापासून हरवत नाहीत. आणि पुढे ते म्हणतायत, आणि शेवटी नारद मुनी म्हणतात आता अजून काय बोलू, वैदिक शास्त्रानुसार तुम्ही गुणावतार पण आहात. ब्रह्माजी हे रजोगुणचे अवतार आहेत, भगवंतांचे वेगवेगळ्या अवतारांमध्ये गुण अवतार सांगितले, म्हणजे एका प्रकारे तुम्ही भगवंतांचे अवतार पण आहात. नारद मुनी म्हणतायत ह्या लीला करता तुम्ही अवतार घेतल्याने तुम्ही भगवंतच आहात, त्या गुणावतारानुसार त्यांना भगवंत म्हणायला हरकत नाही. आणि बरेचदा काय होतं, आपण आता ब्रह्माजींची योग्यता ऐकली, खूप कठीण आहे का नाही, का सोपी आहे? 100 आयुष्य वर्णाश्रम धर्म परफेक्ट, बिना अहंकार, नो काम क्रोध, नो मोह मत्सर, काही चूक नाही. तर बरेचदा असं होत बघा, म्हणजे ही एवढी कठीण आहे की ब्रह्माजींचं आयुष्य जेव्हा संपतं ना खूप मोठं आहे, तेवढ्यामध्ये एखादा व्यक्ती हे प्राप्त करू शकतो नेक्स्ट ब्रह्माजी बनण्यासाठी. इंद्र किती, ब्रह्माजींच्या दिवसामध्ये 14 वेळा इंद्र बदलतात, म्हणजे ते तेवढे लोक क्वालिफाईड बनत असतात इंद्रा एवढे दिवसात 14 वेळा. ब्रह्माजींच्या आयुष्यात 5 लाख वेळा इंद्र बदलतात, 5,40,000 काहीतरी, म्हणजे तेवढे लोक इंद्र बनायला क्वालिफाईड होत असतात. पण ब्रह्माजींच्या संपूर्ण आयुष्यामध्ये पुढचा इंद्र बनायला एखादं इंद्र नाही, सॉरी, पुढचे ब्रह्माजी बनायला एखादाच व्यक्ती ही योग्यता प्राप्त करत असतो, एवढं ते दुर्मिळ आहे. आणि कधी कधी एखादा जीवात्मा पण ती योग्यता प्राप्त करत नाही, त्यावेळी खरोखर भगवान विष्णूंना ब्रह्माजी म्हणून यावं लागतं. कधी कधी असं होतं की ब्रह्माजींचा दिवस गेला पण एकही जीवात्मा असे 100 आयुष्य परफेक्ट जगू शकला नाही. तर त्या प्रकारे ते नारद मुनी म्हणतायत, ओ तुम्ही स्वतः भगवान विष्णूंपेक्षा अभिन्न आहात. हे ऐकून मात्र ब्रह्माजींना सहन होत, बाकी सगळं ठीक होतं, उच्च लोक आहे अमुक, तुम्ही भगवान विष्णूंपेक्षा अभिन्न आहात हे ऐकून त्यांना होत नाही. आणि नारद मुनी आता असं बोलून आनंदात आहेत, परत नमस्कार करतायत, परत जय ब्रह्माजी जय ब्रह्माजी त्यांची स्तुती करतायत आणि आनंदाने नाचतायत, वीणा वाजवतायत. ब्रह्माजी मात्र थोडेसे रागवलेले आहेत, थोडेसे क्रोधित झालेले आहेत. त्यांनी आपल्या कानावर हात घातला. इथे संस्कृतमध्ये खूप छान श्लोक आहेत, मी थोडेसे वाचतो ते. शुण्वताम एव तद वाक्यम दासोस्मी इति मुहुर वदन. ते वाक्य ऐकल्यावर, कोणतं वाक्य, तुम्हीच भगवंतांपेक्षा अभिन्न आहात हे ऐकलं, वाक्य ऐकल्यावर ब्रह्माजी म्हणायला लागले, थांबा थांबा, दासोस्मी दासोस्मी दासोस्मी, मी भगवंत नाहीये तर मी कोण आहे, दास आहे. चतुर्वक्त्रो अष्टकर्णानाम पिधाने वैग्रताम गता. त्यांनी काय केलं, चार मुखातून बोलायला लागले, दासोस्मी दासोस्मी दासोस्मी, आणि 8 हातांनी 8 कानं त्यांनी बंद केली. आपण कधी कधी बघा लहानपणी शाळेमध्ये काय मुलगा मुलगी कोण बोलत असेल तर लोक कान बंद करून ऐकू येतात, कान बंद केल्यावर पण ते कान बंद करून घेतात. तसं ब्रह्माजींनी कान बंद केले. नारद जेव्हा म्हटले की तुम्ही भगवंतच आहात किंवा भगवंतांपासून अभिन्न आहात, आणि ते म्हटले दासोस्मी दासोस्मी दासोस्मी, आणि पुढे ते म्हटले अश्रव्यतम श्रव्यत श्रव्यता ज्ञातम कोपम यज्ञेन धारयण. जे ऐकायला नाही पाहिजे ते त्यांनी ऐकलं, आणि त्यांचा तो त्यांना तो क्रोध आलेला, ब्रह्माजींना क्रोध आलेला. बघा ब्रह्माजींना पण क्रोध येतो, ब्रह्माजींना का क्रोध आला बरं, त्यांची कोणतरी स्तुती केली म्हणून. आपल्याला कधी स्तुती केल्यावर क्रोध येत नाही, आपलं कोणी ऐकलं नाही, आपल्याला कोणी निंदा केली, त्यामुळे आपला क्रोध आणि ब्रह्माजींचा क्रोध वेगळा आहे. नुसतंच ब्रह्माजींना क्रोध आला हे ऐकू नका, ब्रह्माजींची कोणतरी स्तुती केली जी सत्य होती ती खोटी नाही. ब्रह्माजी एका प्रकारे भगवंतांपासून अभिन्न आहेत, ते गुणावतार आहेत, ही स्तुती झाल्यावर त्यांना क्रोध आला. आपला क्रोध हा वेगळा आहे, ब्रह्माजींना क्रोध ब्रह्माजींना क्रोध आलेला आहे पण तो वेगळा आहे. तर ब्रह्माजींना तो क्रोध आला पण तो क्रोध पण त्यांनी कसा बसा कंट्रोल केला, ऐकल्यावर क्रोध आलेला. आणि ते नारद मुनींना म्हणतायत ब्रह्मोवाच, श्री ब्रह्मोवाच. ब्रह्माजी म्हटले अहम न भगवान कृष्ण इति त्वं किं प्रमाणतः. मी भगवान कृष्ण नाहीये, तू मला कृष्ण म्हणतोय कोणत्या प्रमाणावर बोलतोय रे, कोणी काय बोलेल. जसं कोर्टात काय म्हटल्यावर ते तुम्हाला नियम अधिनियम त्याचा सब नियम सांगावा लागतो. तर ब्रह्माजी म्हणतायत अहम न भगवान कृष्ण इति त्वं किं प्रमाणतः युक्तिश्च मया भीक्ष्णम बोधितोशी न बाल्यत. हे नारदा, तू मला कृष्ण म्हणतोय पण त्याचं प्रमाण काय आहे, उलट तू विसरला काय, तुला लहानपणापासून मी काय शिकवले ते. कारण का ब्रह्माजी वडील आहेत, नारद मुनी पुत्र आहेत, तर नारद मुनींना ब्रह्माजींनी ट्रेनिंग दिलेलं होतं. आणि ब्रह्माजी म्हणतात मी तू विसरला मी काय ट्रेनिंग दिलंय, मी कृष्ण असं तुला ट्रेनिंग दिलंय काय, तू कोणत्या प्रमाणावर म्हणतोय. हे नारदा, तुम्ही कोणत्या प्रमाणावर म्हणतायत की मी कृष्ण आहेत, तर एक लक्षात ठेव, वैदिक संस्कृतीमध्ये आपल्याला काय बोलायचं असेल ना तर वैदिक शास्त्रांमधलं प्रमाण द्यावं लागतं की बाबा या वैदिक शास्त्रानुसार हे असं असं आहे. तर आपण पाहतोय मग नारदांना ब्रह्माजी चॅलेंज करतात की तुम्ही जे बोलताय ते वैदिक शास्त्रांनी सत्य सिद्ध करून दाखवा. आता ब्रह्माजी पुढे बोलायला चालू करतात, नारदांनी स्तुती केलेली आहे, त्याची पॉइंट बाय पॉइंट ते उत्तर देत आहेत. ते म्हणतात मी निर्मिती केलेली नाहीये. त्यांनी काय सांगितलं, ब्रह्माजी कोण आहेत, निर्माता आहेत. ते म्हणतात मी निर्मिती केलेली नाहीये. मग कोणी निर्मिती केली असेल, काय म्हणत असतील लो ब्रह्माजी, कोणाला आयडिया तुमच्यापैकी. ब्रह्माजी म्हणतात मायादेवीनी 3 गुणाच्या आधारे निर्मिती केलेली आहे. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे, ओके ब्रह्माजींनी निर्मिती केली आहे ते कॅन्सल होऊ शकत नाही, त्यांनी केलेली आहे ते खोटं, पण ते खोटं ठरू शकत नाही. पण ते म्हणतात 3 गुणांच्या प्रभावाखाली मी निर्मिती केली. म्हणजे उदाहरणार्थ आपण कुठे नोकरी करतोय आणि नोकरीमध्ये आपण एखादं नोकरी करताना आपण समजा सुताराच्या दुकानात नोकरी करतोय आणि तिथे आपण एक स्टूल बनवलं, तर स्टूल तुम्ही बनवलंय पण त्याचा आदेश आपल्या मालकाने दिला होता, त्याच्या प्रभावाखाली तुम्ही बनवलेलं आहे. तर ब्रह्माजी म्हणतात ठीक आहे, पण त्याचा मुख्य कारण आहे रजोगुण. आणि रजोगुण कोणाच्या हाताखाली कार्य करतोय? मायादेवीच्या. तर म्हणतात निर्मिती मी नाही केली, रजोगुणाने निर्मिती केली. तसं आपल्याच बाबतीत पण असते, जेव्हा आपल्या हातून काही निर्मिती होत असेल मी अनुभवलेलं आहे, तुम्ही नव्हते कोणी, पण जेव्हा लोणारे बेस्टचं बांधकाम झालं ओंकार होते, मनोज साबदे होते, मी पण होतो, भरपूर रजोगुण, बाप रे असं करा, विटाळा, हे करा, त्याच्या मागे लागा, लेबरच्या मागे लागा, कॉन्ट्रॅक्टरच्या मागे लागा, रजोगुण असते. त्या प्रकारे ब्रह्माजी म्हणतात रजोगुणामुळे निर्मिती झाली, मी फक्त माध्यम होतो, निर्मिती मी नाही केली. रजोगुण कोणाच्या अधीन आहे? महामायाच्या अधीन आहे. तिने निर्मिती केलेली आहे किंवा थोडक्यात माझ्याकडून करवून घेतलेली आहे. आणि म्हणताय नारद मुनी, आपण सगळे या तीन गुणांच्या प्रभावाखाली भ्रमित अवस्थेत आहोत. असं का म्हणले आपण सगळे? ते म्हणण्याचा उद्देश ब्रह्माजींचा की नारदा तुझी माझी स्तुती करतोय ना, ती पण तू भ्रमित अवस्थेतच करत आहे. असं त्याचा म्हणण्याचा उद्देश की आपण सगळे भ्रमित आहोत तीन गुणांच्या अधीन, नारदा तू पण आहे आणि तुझी माझी स्तुती करतोय ती भ्रमित अवस्थेत करत आहे. ब्रह्माजी पुढे म्हणतायत की ठीक आहे, जे काय थोडीफार निर्मितीमध्ये माझा हात भार लागतो त्याच्याकरता माझ्या मनात अहंकार येतो, मी निर्माता आहे, मी प्रजापती आहे, मी नियंत्रक आहे, मी ब्रह्माजी आहे, असा ज्याच्या मनात अहंकार येतो, अभिमान येतो, ती काय भगवंतांची कृपा आहे? तू म्हणतो माझ्यावर भगवंतांची कृपा आहे पण माझ्या मनात तर अहंकार आहे. ह्याचाच अर्थ असा की माझ्यावर मध्ये भगवंतांची कृपा झालेली नाही आहे. माझ्यावर माझ्या मनात अभिमान आहे, अहंकार आहे, मला वाटतंय मी सुरुवात आहे, मला वाटतंय मी स्वयंभू आहे, मला वाटतंय अमुक आहे तमुक आहे. हा अभिमान असणाऱ्याला भगवंतांची कृपा होऊ शकत नाही, किंवा ज्याला कृपा झालेली आहे त्याच्यामध्ये हा अभिमान असू शकत नाही. दोन्ही प्रकारे ज्याच्याकडे हा अभिमान आहे कोणताही, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी या जातीचा आहे, मी या देशाचा आहे, मी एवढा उंच आहे, मी बॉडी बिल्डर आहे, मी सुंदर आहे, जे काय असेल ते, असे अभिमान असणाऱ्यांना भगवंतांची कृपा होऊ शकत नाही. आणि ज्यांच्यावर भगवंतांची कृपा झालेली आहे त्यांच्यात असा अभिमान असू शकत नाही. दोन्ही बरोबर आहे. तर ब्रह्माजी म्हणतात तर माझ्याचा अभिमान आहे, मी ओरिजिनल ब्रह्मा आहे, निर्माता आहे, नियंत्रक आहे, असं सगळं, तर माझ्यावर नक्कीच भगवंतांची कृपा नाही आहे. पुढे ते म्हणतायत की माझ्या दरबारामध्ये वैदिक शास्त्र उपस्थित आहेत असं नारद म्हटले. बरोबर आहे, पण आपण पाहतो ब्रह्माजी म्हणतायत हे वैदिक शास्त्र आहेत त्याच्या त्याच्या जे वैदिक शास्त्रामध्ये आदेश दिलेले आहेत त्याच्या बाहेर जाऊन मी माझं कार्य करू शकत नाही. म्हणजे हे दाखवत आहेत की मी वैदिक शास्त्रांच्या अधीन आहे, मी काय स्वतंत्र नाहीये. आणि म्हणतायत नारदनी म्हणले की तुमचं आयुष्य खूप मोठं आहे, खूप मोठं आहे, काहीतरी अब्जावधी किंवा त्याहीपेक्षा जास्त त्यांचं आयुष्य आहे. ब्रह्माजी काय म्हणतात, आयुष्य मोठं आहे पण मी कायम या भीतीमध्ये जगत असतो की माझा पण मृत्यू होणार आहे. आता ब्रह्माजींचं आयुष्य काहीतरी 300 अब्जापेक्षा जास्त वर्ष आहे, त्यांना भीती असते की माझा मृत्यू होणार आहे. आपलं आयुष्य 60-70-80 वर्ष आणि आपल्याला जी भीती नाहीये. ब्रह्माजी म्हणतात मला दर क्षणाला भीती असते माझा मृत्यू होणार, मृत्यू होणार. आपल्याला वाटतं आता आईस्क्रीम खाऊन येऊ, मग काहीतरी एक नवीन ड्रेस विकत घेऊ, मग लॉकडाऊन संपलं की थोडस उडुपीला फिरून येऊ, असं आपण. अरे मृत्यू आहे, किती लांब आहे मृत्यू तुमचा? मी परवा एका क्लासमध्ये सांगत होतो कसलं बर्थडे, तुम्ही बर्थडे करून करून किती करणार हो? तुम्ही 20 वर्षाचे असाल तर अजून 50 कराल, सांगता येत नाही 50 होतील का नाही, कमी पण होतील जास्त पण होतील, नक्कीच 20 वर्षाचे असाल तुम्ही काय 200 बड्डे कराल का अजून? नाही ना, 50 ते 55 होतील, 60 होतील, पुढे बघूया किती, 200 तर नक्की होणार नाही. ब्रह्माजींचा अब्जाव हे लक्षात ठेवा, जे ज्ञानी लोक आहेत ते कायम त्यांच्या लक्षात असते की आपला मृत्यू अटळ आहे आणि तो अगदी जवळ आहे. ब्रह्माजींचा मृत्यू अब्जावधी वर्षानंतर आहे, पण तंद्री पण त्यांना वाटवतो आपला मृत्यू खूप जवळ, ते घाबरत नाही माझा मृत्यू होणार म्हणून. आणि म्हणताय की जी माझ्या जबाबदारी आहे ना, कसली, ब्रह्मलोकाची, संपूर्ण जगाच्या पालनकर्त्याची, निर्मितीची, चालवायची, ह्या जबाबदारीपासून मला मुक्ती हवी आहे, सुटका हवी आहे. मुक्ती म्हणजे सुटका. आणि मी त्याकरता भगवंतांची सेवा करतो, उपासना करतो, पूजा करतो. त्यांचं सांगायचं काय उद्देश, की मी काय शुद्ध भक्तीमुळे भगवंतांची पूजा उपासना करत नाही, मला मुक्ती पाहिजे म्हणून मी पूजा उपासना करतो भगवंतांची. आणि ते म्हणतात, नारदा तू म्हटले, नारदा तुम्ही म्हटला की माझ्या ब्रह्मलोकामध्ये भगवंत कायमचे राहतात, बरोबर ना? ब्रह्माजी म्हणतात त्यात काय खास आहे, भगवंत तर सगळीकडेच कायमचे आहेत. या जगात कुठे भगवंत नाही आहेत असं नाहीये. त्यामुळे माझ्या लोकात राहतात हे काही खूप विशेष असं नाहीये, नॉर्मल आहे, सगळीकडे आहेत. त्यात माझ्या एकट्याची का स्तुती करताय? आणि नारद मुनी म्हणले की यज्ञ वगैरे तुमच्याकडून स्वीकारतात. जसं इंद्र काय म्हणलेले की भगवंतांनी अवतार माझ्यासाठी नाही घेतला, माझ्या आई वडिलांसाठी घेतला. तसं ब्रह्माजी म्हणतायत भगवान महापुरुष यज्ञ स्वीकारतात, त्यात माझी महानता नाहीये, भगवंतांना यज्ञच प्रिय आहेत. कारण का त्या यज्ञातनं सगळ्या समाजाचं, सगळ्या लोकांचं, सगळ्या मानव आणि इतर प्राणी मात्रांचं भलं होत असतंय, म्हणून भगवंतांना यज्ञ प्रिय आहेत. आणि म्हणून भगवंत यज्ञ स्वीकारतात, त्यात ब्रह्माजी आहेत म्हणून स्वीकारत नाहीत का, म्हणून काय विशेष त्याच्यात फरक पडत नाही. आणि पुढे ते म्हणतायत भगवंत हे यज्ञ का स्वीकारतात किंवा पृथ्वीवर माझ्या लोकात का आले महापुरुषच्या लोकात, कारण का भगवंत उत्सुक आहेत या भौतिक जगतातल्या जीवात्म्यांना परत भगवत धामात घेऊन जाण्यासाठी, त्याकरता भगवंत आलेले आहेत. ब्रह्माजी म्हणतात माझ्याकरता काय आलेले नाही आहेत, आहेत महापुरुष म्हणून माझ्या लोकात राहतात, पण का आले ते सगळ्या जीवात्म्यांवर प्रेम करतायत, सगळ्या जीवात्म्यांना भगवत धामात घेऊन जायची ते इच्छा करतायत, म्हणून ते आलेले आहेत. आणि ते शेवटी म्हणतात, हे नारदा, ब्रह्माजी म्हणतात नारद मुनींना, भगवंतांना फक्त भक्ती आवडते, बाकी त्यांना काही आवडत नाही. आणि माझ्याकडे भक्ती तर नाहीच आहे. ब्रह्माजी म्हणतात भक्ती लांबची गोष्ट, माझ्याकडे भक्ती आहे, मी तर मुक्ती करता भगवंतांची पूजा करतोय. ते म्हणतात माझ्याकडे भक्ती आहे असं म्हणणं खूप लांबचं आहे. ब्रह्माजी म्हणतात मी एवढंच जरी या जन्मात करू शकलो, काय भक्ती लांबचे म्हणतात. हं, नाही, ब्रह्माजी म्हणतायत मी या जन्मात भगवंतांचा अपराध फक्त नाही केला ना तरी खूप आहे, भक्ती करणं हे पुढचे. या जन्मात मी भगवंतांचा अपराध फक्त नाही केला, भगवंतांना त्रास नाही दिला, त्यांना किंवा त्यांच्या भक्तांना वाईट वाटेल, त्रास होईल असं नाही वागलो तरी खूप आहे, मग भक्ती वगैरे होईल आपली, म्हणतात ब्रह्माजी. ते म्हणतात माझ्यावर कसली कृपा आहे, माझ्यात भक्तीच नाही, उलट मी भगवंतांना आणि त्यांच्या भक्तांना त्रास देतो. आणि ते म्हणतायत नारदा विसरला काय, एकदा नाही का मी हिरण्यकशिपूला आशीर्वाद दिला, आणि हिरण्यकशिपूंनी माझ्याकडून आशीर्वाद घेतल्यावर काय केलं, संपूर्ण जगाला त्रास द्यायला चालू केलं, सगळ्या भक्तांना त्रास दिला, देवतांना त्रास दिला, मी जबाबदार आहे त्याकरता, ब्रह्माजी म्हणतायत. आणि शेवटी हिरण्यकशिपूंनी काय केलं, सर्वात शेवटी भगवंतांचे महान भक्त प्रल्हाद महाराज त्यांना मारायला गेले. म्हणतायत अशा प्रकारे मी भगवंतांचे अपराध करतो. आणि शेवटी जेव्हा हिरण्यकशिपूंनी प्रल्हादाला मारायचा प्रयत्न केला, तेव्हा नृसिंहदेव स्तंभातनं बाहेर आले, खांबातनं बाहेर आले, आणि हिरण्यकशिपूला मारलं. नरसिंहदेव खूप रागवलेले होते, खूप क्रोधाविष्ट होते, आम्ही सगळे देवी देवतात लांबूनच घाबरले होतो, एवढे ते रागवलेले होते, कोणीच पुढे जायची तयारी करत नव्हतं, हिंमत दाखवत नव्हतं. असं ऐकल्यावर थोडं लक्ष्मीजींना वाटलं, नरसिंह देवता आमचे पती आहेत, आम्ही त्यांना सांभाळून घेऊ. म्हणून लक्ष्मीजी आल्या, हा हा मी सांभाळते म्हणून. पण लक्ष्मीजींनी पण पाहिलं नरसिंह देवांचं ते कोणाविष्ट रूप, अत्यंत उग्र रूप. त्या म्हणलं बाकी वेळी ठीक आहे, यावेळी थोडं हरी बोल, मी काय जवळ जाऊ शकत नाही. तर लक्ष्मी पण नाही जात, आम्ही बाकी देवदेवता तर खूपच लांब. मग आम्ही प्रल्हाद महाराजांना थोडं पुढे केलं, तुम्ही जाऊन नरसिंहदेवांना शांत करा. आणि जेव्हा नरसिंहदेवांनी प्रल्हाद महाराजांना पाहिलं तेव्हा ते शांत झाले, मग आम्ही थोडस पुढे आलो. शर्माजी काय म्हणतात, प्रल्हाद महाराजांनी नरसिंहदेवांना शांत केल्यावर आम्ही थोडस पुढे आलो, आम्ही प्रार्थना करतोय लांबून थोडं तरी पुढे आलोय. तर नरसिंहदेव आमच्याकडे बघायलाही तयार नाही, एक कटाक्ष पण टाकायला तयार नाही. ठीक आहे, कृपा आहे भगवंतांची, मी तर भगवंतांचा अपराध करत असतो, कसली कृपा. आणि ते म्हणतायत जेव्हा कधी त्यांनी कटाक्ष टाकला, नरसिंह देवांनी म्हणतायत जेव्हा कधी माझ्याकडे कटाक्ष टाकला तेव्हा मला ओरडले होते, मय्येव वरो असुराराम ते प्रदेव पद्मसंभम. ते म्हणले असल्या आशीर्वाद राक्षसांना देऊ नको बरं का ब्रह्माजी. त्याच्या पुढे म्हणतात ठीक आहे कृपा नाही भगवंताची, पण विसरले नारदा, भगवंतांनी मला ओरडलं म्हणले असले आशीर्वाद राक्षसांना द्यायचे नाहीत. आणि मग मी काय केलं, मी रावणाला आशीर्वाद दिले. म्हणून मी म्हणतो माझ्यावर काय कृपा वगैरे नाही, या जन्मात मी भगवंतांचे अपराध नाही केले तीच कृपा मला पर्याप्त आहे नारदा. आणि रावणाने सगळ्या जगाला त्रास दिला, रावणाचे अपराध एवढे मोठे आहेत, स्वतः सीतामय्येचं हरण केलं, पण माझ्या आशीर्वादांमुळे. शेवटी ब्रह्माजी काय म्हणतात, ते विविध देवतांचे अपराध तिथे उल्लेखित करत आहेत. का ते अपराध काय ब्रह्माजींनी केले नाही, ते म्हणतात मी जबाबदार आहे, देवता माझ्या अधीन आहेत, तर त्यांनी केलेल्या अपराधांकरता पण शेवटी मीच जबाबदार आहे. म्हणून ते म्हणतात माझे जे देवता आहेत माझ्या अधीन कार्य करणारे इंद्र, त्यांनी अपराध केले. काय केला, गोवर्धन म्हणजे पाऊस पाडला वगैरे. यमराजजींनी अपराध केले म्हणतात भगवंतांचे. कोणता बरं, भगवंतांचे गुरु संदीपनी मुनी त्यांच्या मुलाला अवेळी मृत्यू दिला. मग म्हणतात वरुण देवांनी अपराध केले. कोणता बरं, जेव्हा एकदा नंद महाराज थोडस वेळेच्या आधी यमुनेमध्ये स्नान करायला गेले तेव्हा वरुण देवांनी नंद महाराजांना, म्हणजे वरुण देवांनी नाही त्यांच्या सेवकांनी नंद महाराजांचं अपहरण करून घेतलं. आणि म्हणतात कुबेर हे सगळे ब्रह्मा म्हणतात सगळे मी पण अपराध करतो आणि सगळे माझ्या खालचे लोक माझ्या अधीन लोक पण अपराध करतात. तर म्हणतात कुबेरांनी काय केलं, कुबेराचा एक असिस्टंट होता शंखचूड, त्यांनी गोपींचं हरण केलं. ब्रह्माजी म्हणतात अशा प्रकारे माझ्या हातून अपराध होत असतात आणि माझे जे अनुगामी लोक आहेत देवता लोक आहेत तेही माझ्या हातून अपराध करत असतात. तर आपण पाहतो आणि पुढे ते म्हणतायत अजून काय सांगू, ही अपराधांची यादी तर वाढतच जाते. तुम्ही विसरले का, आता एवढ्यात एवढ्यात मी काय केलो, त्या भगवंतांचे सगळे सवंगड्यांना पळवून नेलं आणि त्यांच्या वासरांना पळवून नेलं. आणि भगवंतांच्या हातात तो दही भात म्हणतात दही भात होता आणि सगळे सवंगडी गायब, सगळी वासर गायब. ब्रह्माजी म्हणतात मला वाटलं मी खूप काहीतरी मोठं कार्य केलेलं आहे. आणि नंतर जेव्हा मला कळलं, जेव्हा मला कळलं माझी चूक मला उमजून आली समजून आली तेव्हा मात्र मी ब्रह्माजी म्हणतात लज्जास्पद होऊन भगवान कृष्णाच्या समोर परत गेलो माफी मागायला. मला भीती वाटत होती माफी कशी मागावी, आत्ताच अपराध झाला होता, रावणाला आशीर्वाद दिला, मी माफी मागायला गेलो खरी तेव्हा पण भगवंतांनी माझ्याकडे लक्षच दिलं नाही, ब्रह्माजींकडे लक्षच दिलं नाही भगवंतांनी. आणि शेवटी दिलं आणि मी नमस्कार केला आणि मी तिकडनं बाहेर पडलो. तर नारद मुनी म्हणतील ब्रह्माजी आपल्या आशीर्वादांची शृंखला वाचत आहेत, दुःख होत आहे बरोबर आहे, पण हा जो आशीर्वाद आहे सॉरी हा जो अपराध आहे भगवंत ब्रह्माजी आपल्या अपराधांची शृंखला वाचत आहेत, हा जो आत्ता अपराध झाला ज्याला आपण ब्रह्म विमोहन लीला म्हणतो तो आत्ता झालाय हो, आता म्हणजे एखादी दुःखदायी घटना आत्ता घडली तर आपण आनंदी होतो का? जुनी घडली असेल तर आपण विसरून जातो. खेड्या कश्मीरात ते आश्रय दिला खूप जुनं झालं, विसरलो. नारायण प्रश्न येतो की ब्रह्माजींनी आत्ता अपराध केला आणि आता तर ब्रह्माजी एकदम नॉर्मल आणि आनंदी दिसत आहेत, असं कसं भाई, असं कसं काय? तर ब्रह्माजी सांगतात माझ्या आनंदी होते एक वेगळं कारण आहे. मी अपराध तर केला, भगवान कृष्णांचे वासरे आणि मुलांना चोरलं, पण जेव्हा भगवंतांनी मला क्षमा केली तेव्हा मला हे कळलं की माझं सौभाग्य आहे की भगवान कृष्णांच्या धामामध्ये मला काही मिनिट तरी प्रवेश मिळाला, आणि त्या आनंदाने मी आता परत आलेलो आहे. म्हणून आत्ता माझ्याकडून अपराध घडला आणि माझ्या त्यापेक्षा जास्त आनंद आहे. काय आनंद आहे? की मला भगवंतांच्या धामात काही मिनिटांकरता का होईना प्रवेश मिळाला. म्हणून वैदिक शास्त्रांचा आदेश आहे, आपण जेव्हा वृंदावन वगैरे अशा धामात जातो तेव्हा जास्त काळ राहू नये, कारण की आपल्या हातून अपराध होऊ शकतात. जावं, थोडंसं दर्शन घ्यावं, पटकन परत यावं, असा शास्त्रांचा आदेश आहे. आणि त्याकरता सांगण्यात येतं की बरेचदा आपण एकट्याने जाऊ नये, म्हणजे एकट्या दोघांनी, आपल्यापेक्षा वरिष्ठ कोण अनुभवी भक्त असतील त्यांच्या बरोबर जावं, म्हणजे आपल्याकडून काही चुका होत नाहीत, अपराध होत नाहीत ह्याची ते काळजी घेतील. तर अशा प्रकारे ब्रह्माजी म्हणतात मी तिकडनं जाऊन आलो आणि मी काय तिथे जास्त वेळ राहिलो नाही, पण थोडा वेळ तरी राहायची संधी मिळाली म्हणून मात्र मी आता आनंदी आहे. ब्रह्माजी म्हणतात हे नारदा, तुम्ही भगवंतांचे कोण उत्तम भक्त आहे ते शोधताय ना, कोणाला तुका मिळाले ते पाहिजे ना. मी तुम्हाला सांगतो या भौतिक जगामध्ये महादेव शिवजींपेक्षा कोणीही दुसरा भगवंतांचा श्रेष्ठ भक्त नाहीये. आता ब्रह्माजींनी प्रल्हाद महाराजांचं नाव घेतलं, ते त्या महादेवांपेक्षाही श्रेष्ठ भक्त आहेत, पण आत्ता त्यांचं नाव येणार नाही स्टेप बाय स्टेप मध्ये. ब्रह्माजींकरता मी जसं म्हटलं आपल्यापेक्षा थोडस पुढे थोडे मागे जे असतात त्यांच्याशीच आपण एक आपल्याला संबंध बरा वाटतो. तर म्हणून शिवजी म्हणतायत प्रकाश महादेव पण गुणावतार आहेत आणि ब्रह्माजी पण गुणावतार आहेत, पण ब्रह्माजी आहेत ते जीवात्मा आहेत आणि महादेव आहेत ते विशेष. भगवान विष्णूंचं जसं दुधाचं दैवत तसं ते विशेष स्थितीवाले आहेत. म्हणून ते म्हणतायत या जगामध्ये महादेवांपेक्षा या जगामध्ये लक्षात घ्या, बाकीचे जे भक्त आहेत ते या जगाच्या बाहेर आहेत. या जगामध्ये महादेव शिवजींपेक्षा कोणीही दुसरा श्रेष्ठ म्हणून आपण काय म्हणतो भागवतम मध्ये वैष्णवानाम यथा शंभू, सगळ्या वैष्णवांमध्ये श्रेष्ठ शंभू आहे. निम्नानाम गंगाम यथा, सगळ्या नदींमध्ये श्रेष्ठ गंगा नदी आहे. पुराणानाम भागवतम यथा, सगळ्या पुराणांमध्ये श्रेष्ठ श्रीमद भागवत आहे. त्या प्रकारे भौतिक जगामध्ये सर्वात श्रेष्ठ वैष्णव कोण आहे तर भगवान शंकर आहेत. आणि ते म्हणतायत मग ब्रह्माजी शिवजींची स्तुती करायला चालू करतात. शिवजींची स्तुती काय बरं करतात? ते म्हणतायत भगवान शंकर आहेत, ते कायम हरिनामामध्ये हरिप्रेमामध्ये हरिकीर्तन मध्ये मदमस्त असतात, कीर्तन करत एकदम मदमस्त अवस्थेत ते नृत्य करत असतात. मी काय तसं नाहीये, मला जबाबदारी आहेत, यज्ञ आहे, दरबार आहे आणि मी भगवंतांचे अपराध पण करतो, पण शिवजी भगवंतांच्या कीर्तनामध्ये मग्न 24 तास. आणि ते म्हणतायत पुढे शिवजींना भक्तीशिवाय कशातही इंटरेस्ट नाही आहे. आम्हाला इंटरेस्ट आहे ब्रह्माजींच्या म्हणण्याच्या अनुसार, आम्हाला दरबार आहे. पुढे ते म्हणतायत बघा शिवजींकडे किती संपत्ती हो, ब्रह्माजींकडे ब्रह्मलोक आहे, इंद्राकडे स्वर्गलोक आहे, तुमच्याकडे आपापल्या घराला काही काही लोक नाव ठेवतात, अमुक लोक तमुक लोक, ते तुमचं घर आहे प्रत्येकाकडे, भले तुमचं ते कंपनीचं घर असेल पण सध्या तुमचं आहे, तुम्हाला वाटतंय माझं आहे आता तरी तुम्ही तशा माझ्या भावनेत राहताय. तर आपल्या प्रत्येकाकडे एखाद 500 स्क्वेअर फूट 400 स्क्वेअर फूट किंवा थोडं जास्त असेल तर 1000-2000 स्क्वेअर फूट आहे. इंद्राकडे स्वर्ग लोक आहे, ब्रह्माजींकडे ब्रह्मलोक आहे, शुजींकडे किती संपत्ती हो? काहीच नाही. भले बघा, स्वर्ग लोकात आभूषण वगैरे रजोगुणचा थोडा प्रभाव आहे, आभूषण एन्जॉयमेंट. ब्रह्माजी आपले साधे वस्त्र घालत असतील पण त्यांचे थोडे आभूषण वगैरे. शिवजींना घर पण नाही. कुठे राहतात ते? कैलाशाने तर स्मशान भूमीत राहतात, घर नाहीये, ओपन एअर. त्यांची आभूषण काय आहेत? हाडांचे माळा आहे म्हणतात ना, आणि बाजू बंद काय आहेत? सर्प हरी कमरेवर पण असतो, एक डोक्या गळ्यात पण असतो, असे शिवजी आहेत म्हणतात. त्यांनी सगळं त्यागलेलं आहे. त्यांचे वस्त्र काय आहेत? थोडस व्याघ्र असतंय, नाही तर राख लावलेली असते असं ते म्हणते. शिवजी आहेत हे मुद्दामून सगळं ऐश्वर त्यागून दिलंय त्यांनी, आणि असं एकदम साधं जगतात का? बरं, आमच्यासारख्या आसक्त लोकांना दाखवायला की तुम्ही किती आसक्त आहात म्हणून. बघा, शेवटी ब्रह्माजींचा दरबार आहे, भले तो रजोगुणी नाहीये पण त्याच्याशी ते आसक्त आहेत. सगळे देवदेवता आपापल्या पोझिशनशी आसक्त आहेत. शिवजींनी सगळं सोडून दिलेलं आहे अशी काहीतरी एक कथा मी ऐकली आहे, मला आता योग्य आठवत नाही पण तरी सांगतो. शिवजींचा विवाह होणार होता. आता लग्न करताना बरेचदा प्रश्न असतो की नोकरी आहे का किंवा घर आहे का, तर शिवजींना नोकरी तर नाहीच आहे. आता घर तरी आहे का? त्यात दोन पैकी काहीतरी तरी पाहिजे ना, एक तर घर पाहिजे किंवा नोकरी पाहिजे. तर शिवजींना नोकरी तर नाही आणि मिळेल असं वाटत पण नाही. समजा ते इंटरव्ह्यूला गेले साप घालून राग घालून, कोण त्यांना जॉबला घेईल वाटत नाही. ठीक आहे, आता नोकरी नाही तर नाही, घर तरी बघूया. शिवजींकडे घर आहे का लग्नाच्या आधी? घर पण नाही. शिवजी म्हणले ठीक आहे, मी माझ्या योगिक शक्तीने एक घर बनवतो. त्यांनी मोठा महाल बनवला. मग त्यांचं छान लग्न झालं गौरी बरोबर. लग्नामध्ये अनेक ब्राह्मण लोक आले होते, त्यांनी ते लग्न वगैरे लावून दिलं. लग्न झाल्यावर ब्राह्मणाने म्हटलं, अहो शिवजी आम्हाला काहीतरी दक्षिणा द्या. जे घर बनवले ते शिवजींनी दक्षिणा देऊन टाकली परत बाहेर. तर लग्नाच्या वेळी त्यांना घर होतं, नंतर परत हरिपूर. तर कधी कधी असं लग्नात फसवलं जातं. एकदा एक व्यक्ती, थोडासा आता भागवतमधला विषय नाही पण एक विषय आला म्हणून, बघा ते मुलांचे लोक मुलीला पाहिल्या जातात, मग मुलीचे लोक काय मुलाला प्रश्न विचारतात, असं सगळं चालू असतं लग्नाच्या आधी. एकदा एक मुलांकडची पार्टी मुलीला बघायला गेलेली, आणि मग मुलीकडच्या लोकांनी त्या मुलाला प्रश्न विचारले. त्या मुलीकडच्या लोकांनी विचारले, तुला काही वाईट सवय आहे का? तू दारू पितो का? मुलगा म्हणला नाही. तू जुगार खेळतो का? मुलगा म्हणला नाही. मग तू काय खोटं बिटं बोलतो, चोरी करतो का? मुलगा म्हणला नाही. त्यांनी असे बरेचसे काही काही वाईट सवयींचे प्रश्न विचारले, तू असं वाईट करतो का? तू म्हणणार नाही. अरे तुझ्याकडे काहीच वाईट सवय नाही. माझ्याकडे ह्या काही नाही, एकच वाईट सवय, मी कधी कधी खोटं बोलतो. म्हणजे ते आधी ते त्यांनी नाही उत्तर दिलं ते पण खोटं असू शकतं. मग तू दारू पितो का? नाही. पण ते खोटं असू शकतं. अशा प्रकारे ते झालं. तरी वे तो विषय वेगळा, विनोद. तर शिवजींनी तसं केलं हो, आता लग्न करतायत तर नोकरी तरी पाहिजे का घर तरी पाहिजे? मुलीकडे विचारतील ना. आता नोकरी तर नाही, नोकरीचा चान्स पण नाही, मग घर तरी. ते घर बनवलं लग्नानंतर, ते ब्राह्मणांना दान देऊन टाकलं. तर हे शिवजी आहेत. ब्रह्माजी म्हणतात ते मुद्दामून असे विरक्त राहतात आमच्यासारख्यांना टोपण काय म्हणतात ना, काय टीका टोपणी करायला, की बघा तुम्ही सगळे आसक्त आहात आणि मी कस मी एकदम विरक्त असं दाखवायला ते राहतात. त्यांच्याकडे भरपूर पॉवर आहे आणि ते सगळीकडे, त्यांचा इंद्रिय भोगाशी काही संबंध नाही, फक्त हरिनामाशी त्यांचा संबंध आहे. आणि शिवजी काय करतात, त्यांना आनंद कशात आहे? आपल्या शिरावर डोक्यावर ते गंगा धारण करतात, गंगेचा प्रवाह धारण करतात. म्हणून त्यांचं काय नाव आहे? एक गंगाधर. गंगाधर त्यांचं नाव आहे. आणि भगवान गंगा कोण आहे? भगवान त्यांची चणामृत आहे. वामनदेवाने पायाचा जेव्हा वर घेतला तेव्हा ते त्यांचा चणामृत पडलं, ते गंगा आहे. आणि ती चणामृत रूपी गंगा भगवंतांना आपल्या शिवजींना आपल्या डोक्यावर धारण करायला आवडते. आणि शिवजी काय करतात, या आनंदात नृत्य करतात तेव्हा संपूर्ण जगाचा संहार होतो, विनाश होतो. आणि ब्रह्माजी काय म्हटले, आम्हाला आणि देवतांना मुक्ती पाहिजे, ह्या सगळ्या जबाबदारी नकोय, भौतिक जबाबदारी. पण शिवजी आणि त्यांची पत्नी पार्वती ही जबाबदारी नाही, ही मुक्ती देऊ शकते. शिवजींकडे शक्ती आहे, भगवंताकडे शक्ती आहे आणि शंकरांकडे शक्ती आहे मुक्ती प्रदान करायची. जसं ब्रह्माजी म्हणतात मला जे पाहिजे ते शिवजी देऊ शकतात. शेवटी काय इथे ब्रह्माजी प्रत्येक भक्ता नम्र असतो. ब्रह्माजी खरं स्वर्गलोकातल्या देवतांपेक्षा खूप उच्च आहेत, पण ते नम्रतेमुळे काय करतात आपल्याला त्या स्वर्गलोकातल्या एका देवतांपैकी एक समजत आहे आणि त्या प्रकारे ते बोलतायत की ह्या सगळ्या देवतांसारखा मी पण आसक्त आहे आणि मी पण असा आहे. पण खरं ब्रह्माजी ह्या स्वर्गलोकातल्या देवतांपेक्षा खूप उच्च आहेत आणि म्हणतायत शिवलोकामध्ये कोण पोचू शकत हो? स्वर्गलोकात कोण पोचते पण ऐकलं, ब्रह्मलोकात कोण पोचते तेही ऐकलं, तर शिवलोकात शंकरांच्या धामामध्ये कोण पोचू शकते? ते म्हणतायत जे कोण भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत पण ते शिवजींच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे शिवजींना गुरु मानून किंवा शिवजींच्या मार्गदर्शनाखाली भगवंतांची भक्ती करतायत हे शैव लोक नाही, जे शिवजींनाच परम भगवंत समजतात ते नाही पोचू शकत तिकडे. जे लोक भगवान शंकरांना परम वैष्णव समजतात ते शिवलोकात पोचू शकत नाहीत. जे भगवंतांची भक्ती करतात पण शिवजींच्या मार्गदर्शनाखाली शंकरांच्या मार्गदर्शनाखाली करतात आणि असे जे शुद्ध भक्त बनतात शिवजींच्या लोकात पोचायला शुद्ध भक्त बनावं लागतं. फक्त 100 आयुष्य वनाश्रम धर्म करून चालत नाही, शुद्ध भक्त बनणे त्याही पेक्षा कठीण आहे. आणि जे शुद्ध भक्त बनतात शिवजींच्या मार्गदर्शनाखाली ते शिवजींच्या धामात पोचतात. आणि ते म्हणतायत शिवजी ब्रह्माजी नारद मुनींना म्हणतायत की भगवान शंकर आणि भगवान विष्णूंमध्ये भेद पाहणे हा एक अपराध आहे, दोघांमध्ये भेद पाहायचा नसतो. आणि पुढे ते म्हणतायत की तुम्ही पाहिलं नाही का मी जेव्हा अपराध करतो तेव्हा भगवंत मला रागवतात, मला दुर्लक्ष करतात, मला ओरडतात. पण कधी कधी शिवजी असे अपराध सारख्या लीला करतात, खरं अपराध नाही करत पण अपराध सारख्या लीला करतात, तेव्हा भगवंत त्यांना प्रोत्साहन देतात. जसं की त्या शिवजींनी आशीर्वाद दिला कोणाला, नाही त्या वृत्रासुरला, वृत्रासुर नाही वृकासुर, अवृकासुर, वृत्रासुर वेगळा होता. त्या वृकासुरला आशीर्वाद दिला की तुझ्या तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याच्या डोक्याचे 1000 तुकडे होतील. आणि मग त्या वृकासुराने काय केलं, तो शिवजींच्या मागे लागला. तो म्हणतो शिवजींच्या डोक्यावर हात ठेवतो म्हणजे मी मग पार्वती बरोबर उपभोग घेऊ शकेन. मग शिवजींना थोडं पळावं लागलं त्या लीलेमध्ये. मग विष्णू मध्ये आले आणि त्यांनी ते मॅनेज केलं आणि त्या वृकासुराला म्हणलं अरे काय शिवजींचे आशीर्वाद खरे ठरत नाहीत, ते असंच काय काय बदलत असतात, हा तू टेस्ट कर स्वतः त्या डोक्यावर हात ठेवून. आणि मग ती लीला झाली आणि तो वृकासुर मेला. आणि मग भगवान शिवजींना ओरडले नाहीत असले आशीर्वाद देऊ नको, जसं ब्रह्माजी म्हणतात मला ओरडले तसे. तर भगवंत शिवजींना काय म्हणले, अरे आसरी लोक असेच असतात, त्यांची वृत्ती अशीच असते, शिवजींना काय ओरडले नाहीत. ब्रह्माजी म्हणतात माझ्या हातून काय चूक झाली तर मला भगवंत ओरडतात, माझ्याकडे दुर्लक्ष करतात. पण शिवजींना ते उलट आनंदाने जवळ घेतात, त्यांना प्रोत्साहित करतात की हे राक्षसी लोक असेच असतात, त्यांच्याकडे काय लक्ष देऊ नको. आणि आपण पुढे पाहतो की रावण त्याला आशीर्वाद मी दिला आणि पुढे जाऊन एकदा रावणाने ना कैलाश पर्वत हलवायचा प्रयत्न केला आणि ती लीला वेगळी आहे. अशाही पण भगवंत त्यांच्या मदतीस येतात शिवजींच्या. आणि अनेक ठिकाणी पाहतो, अनेक पुराणांमध्ये ऐकलंय की भगवंत आणि शिवजींचा किती प्रेममयी संबंध आहे एकमेकांप्रती. ब्रह्माजी म्हणतात माझ्याबरोबर तसा त्यांचा प्रेम आहे, महापुरुष म्हणून माझ्या धामात राहतात, माझ्या लोकात राहतात, पण काही प्रेममयी शिवजी आणि ब्रह्माजींचा खूप प्रेममयी संबंध आहे, सॉरी शिवजी आणि भगवंतांचा खूप प्रेममयी संबंध आहे. आणि म्हणून अनेकदा भगवंत पण शिवजींची उपासना करतात. परशुरामांच्या रूपामध्ये त्यांनी शिवजींची उपासना केलेली आहे, प्रभू रामांनी पण शिवजींची बरेचदा पूजा केलेली आहे, लोक म्हणतात रामेश्वरला केलेली आहे, मुंबईला वाळकेश्वरला केलेली आहे, अनेक ठिकाणी प्रभू रामांनी शिवजींची पूजा केलेली आहे, हे त्यांचा प्रेममयी संबंध आहे. आणि भगवंतांची पण अनेकदा इच्छा होते की शिवजींची स्तुती व्हावी म्हणून काही काही कार्य ते शिवजींकडून करून घेतात, ते स्वतः करत नाहीत, भगवंत करू शकतात पण करत नाहीत. जसं ते म्हणतात की त्या गौरीच्या इच्छेच्या विरुद्ध भगवंतांनी काय केलं, शिवजींना विष प्यायला सांगितलं, म्हणून त्यांचं नाव काय झालं, नीलकंठ किंवा कालकंठ, तेवढ्यात पार्वती देवी होती, गौरी देवी होती, शिवजींना म्हणत होती नका पिऊ नका पिऊ, पण भगवंतांनी सांगितलं म्हणून ते शिवजींनी वेष धारण करून पेलं आणि जगासमोर काय दाखवलं भगवान विष्णूंनी की मी हे विष पिऊ शकत नव्हतो पण हे शिवजी किती महान आहेत बघा. हा भगवंत पिऊ शकत होते, त्यांनी पुतणेचं स्तनातनं प्यायलेले, पण शिवजींची स्तुती करायला म्हणून त्यांनी अशा प्रकारे केलं. आणि ते म्हणतात सगळ्या पुराणांमध्ये हरी कसे काय भगवंतांवर, म्हणजे भगवंत कसे काय शिवजींवर कृपा करतात हे सांगितलेलं आहे. मला काय जास्त बोलायची आवश्यकता नाही आहे, ब्रह्माजी म्हणतात. हे सगळं समजायला नारद मुनी तुम्ही तुमची मेमरी शोधा, तुमच्या स्मरण शक्तीमध्ये थोडं सोडून शोधून पहा की कसं कसं भगवंतांनी शिवजींवर कृपा केलेली आहे. तुला माहिती पाहिजे असेल तर एक सांगतो, तू काय शोधतोय, उत्तम भक्त कोण आहे, ते शिवजी आहेत, हे महादेव आहेत, तू त्यांना जाऊन भेट. आता नारद मुनी ऑलरेडी तयारीला लागलेत कुठे जायला, शिवजींना भेटायला. पण शिवजींना भेटायला जायचं कुठे, नारद मुनी खाली बघायला लागले. बघा पहिले पृथ्वीवर होते, मग स्वर्ग लोक, मग ब्रह्म लोक, तर नारद मुनी आता खाली बघायला लागले कैलाश पर्वत कडे. शिवजी कुठे राहतात, कैलाश पर्वतावर आपल्या हिमालयामध्ये, नॉर्थ हिमालय तिबेत मध्ये आहे. तर शिवजी बघायला लागले कैलाश पर्वत कुठे आहे, आपल्याला असं जंप घ्यायची. शिवजीने नारद मुनी बघायला लागले तर शिवजींनी नारद मुनींना पकडले, थांब, सॉरी ब्रह्माजींनी नारद मुनींना पकडले, थांब थांब थांब, घाई करून खाली उडी नको मारू. अरे का बरं, तुम्हीच तर म्हणले जाऊन शंकरांना भेटा. थांब म्हणतात, शंकरांचं एक धाम आहे या भौतिक ब्रह्मांडाच्या बाहेर आहे. बघा ब्रह्मसंहितेमध्ये एक श्लोक आहे, देवी महेश हरिधाम सुतेषु तेषु, हे भौतिक ब्रह्मांडाला देवी धाम म्हणतात. इथे दुर्गा देवी, महिषासुर मर्दिनी हे इन्चार्ज आहे. त्याच्या बाहेर महेश धाम आहे, ते आध्यात्मिक जग आहे, त्याचा कधी विनाश होत नाही. ते म्हणतात तिथे पण शिव पार्वती राहतात, तिथे जाऊन त्यांना भेट. का बरं, कैलाश पर्वतावर पण राहतात, महेश धाम मध्ये पण राहतात, फरक काय आहे? म्हणतात जो कैलाश पर्वत आहे ना तो गंधर्वांचा आहे, तो कुबेराच्या आधिपत्याखाली आहे. आणि कुबेराच्या आधिपत्याखाली शिवजी आणि पार्वती राहत असल्यामुळे या पृथ्वीच्या कैलाश पर्वतावर शंकर भगवंत आपले संपूर्ण शक्तींचं काय म्हणतात प्रदर्शित करत नाहीत. कारण का ते कुबेराच्या अंडर राहतात अशी त्यांची लीला चालू आहे, कुबेराच्या राज्याच्या खाली ते राहत आहेत अशी त्यांची लीला असल्यामुळे ते आपल्या संपूर्ण दिव्य शक्ती तिथे प्रदर्शित करत नाहीत. तुला भगवान शंकरांना संपूर्णपणे समजायचं असेल, त्यांच्या सगळ्या शक्त्या पाहायच्या असतील, संपूर्ण भक्ती पाहायची असेल, तर तुला या ब्रह्मांडाच्या बाहेर जे महेश धाम आहे तिथेच तुला जायला पाहिजे. आणि ते ब्रह्माजी म्हणतात नारदा तू जाऊ शकतो तिकडे, ह्याचा अर्थ काय हो? ब्रह्माजींचं म्हणणं मी नाही जाऊ शकत, अजून मी ब्रह्मलोक सोडून या ब्रह्मांडाच्या बाहेर मी जाऊ शकत नाही, पण हे नारदा तू जाऊ शकतो, खाली जंप नको मारू, वर जाऊन जंप मार. आणि ते म्हणतायत ब्रह्माजी त्या शिव लोकामध्ये महेश धामामध्ये शैवाईट लोक जाऊ शकत नाहीत, शैव लोक जाऊ शकत नाहीत. मी ऑलरेडी म्हटलं जे भगवंतांचे भक्त आहेत पण ते शंकरांच्या मार्गदर्शनाखाली भक्ती करतायत, अशा शुद्ध भक्तांनाच ते आध्यात्मिक धाम आहे महेश धाम, तिथे जायला परवानगी आहे. आणि म्हणतात तिथे भगवान शंकरांचं संपूर्ण आध्यात्मिक ऐश्वर, सुंदर छत्री, त्यांचे आभूषण त्यांना आसक्त नाही आहेत, पण ते धाम ऐश्वर्यशाली आहे, शिवजी ते तशी आसक्त नाही आहेत. म्हणून नारदा तू तिथे जा. तिथे काय आहे बरं? म्हणतात त्या महेश धाम मध्ये शंकर्षण नावाचे भगवंत राहतात, आणि ते शंकर्षण आहेत, त्यांना हजारो फण आहेत, हजारो फणवाले शंकर्षण नावाचे भगवंत राहतात. आणि शिवजी त्यांची सेवा करतायत. आणि अहो आश्चर्य, एक भगवंतांचं रूप म्हणजे महादेव शिवजी, ते दुसऱ्या भगवंतांच्या रूपांची सेवा करताना आपल्याला तिथे पाहायला मिळेल शंकर्षणजींच. असं आश्चर्य तुला दुसरीकडे पाहायला मिळणार नाही, कैलाश पर्वतावर पण पाहायला मिळणार नाही, महेश धाम मध्ये पाहायला मिळेल, जे महेश धाम या ब्रह्मांडाच्या बाहेर आहे. म्हणतात नारदा तू तिथे जा, तुला सगळं तिथे व्यवस्थित पाहायला मिळेल. शिवजी उत्तम नृत्य करतायत, कीर्तन गातायत, आणि म्हणतायत नारदा तू मुक्त आहे. ब्रह्माजी म्हणतात मी मुक्त नाहीये, तू मुक्त आहे, शिवजी पण मुक्त आहे. त्यामुळे शंकरांना गेल्यावर योग्य प्रकारे किंवा सांभाळून त्यांना नमस्कार कर. का बरं? बघा ब्रह्माजींचा कसा आशीर्वाद, कसा सन्मान केला नारद मुनींनी आले आणि काय केलं ब्रह्माजींना? नाही नाही, आल्यावर ब्रह्मलोकात आल्यावर म्हणजे प्रवेश खाली उतरल्यावर, आकाशात असताना मनात नमस्कार केला, खाली उतरल्यावर फुल दंडवत अनेक वेळा. तर ब्रह्माजी शिव नारद मुनींना सांगतायत अशा प्रकारे शिवजींना करू नको. अरे का करू नको? म्हणतात शिवजींना ते आवडणार नाही, ते रागवतील, त्यांना कोणी दंडवत केलेला ते सुद्धा नारद मुनींसारख्या भक्तांनी त्यांना आवडणार नाही, तुला सांभाळून जायला पाहिजे त्यांच्याकडे. आधीच वॉर्निंग देतात, शिवजी महान वैष्णव आहेत, थोडे ते जास्त नम्र पण आहेत, मला दंडवत केला तसा करून चालणार नाही. हा त्यांच्याशी तू सांभाळून, त्यांना तू सन्मान तर केलाच पाहिजे पण सांभाळून सन्मान कर. नारद मुनी आनंदाने निघतात. कुठे? कैलाश पर्वतावर? नाही. एवढं त्यांनी ऐकलेलं आहे नारद मुनींकडून, नारद मुनींनी एवढं ऐकलेलं आहे ब्रह्माजींकडून, खूप उत्सुकतेनी. ना तुमच्या मनात उत्सुकता असेल तर काय होणार आहे शिवजींच्या लोकांवर? अरे ते महेश धाम ते बाहेरचं, तिथे काय होणार, काय पाहणार नारद मुनी? नारद मुनी कीर्तन करतायत शिव कृष्ण शिव कृष्ण शिव कृष्ण, नवीन कीर्तन आहे. आता ते शिवलोकात जातायत, हा कीर्तन करतायत, आणि अशा प्रकारे ते शिवलोकात पोचतात. शिवलोकात महेश धामामध्ये काय होणार आहे ते आपण पुढच्या रविवारी ऐकू, पण एक सॅम्पल ट्रेलर देऊन ठेवतो. काय ट्रेलर आहे? नारद मुनी पाहतायत शिवजी पण आपल्या काय नंदी गौरी आणि असे बाकीचे जे आहेत त्यांच्या बरोबर टाळ्या वाजवून कीर्तन करतायत. शिवजी खूप उत्साहात कीर्तनात नृत्य करतायत. नारद मुनी आकाशात न आलेले आहेत आणि ते काहीतरी सांगायचा प्रयत्न करतायत, म्हणजे शिवजींची स्तुतीच म्हणतायत. आणि शिवजी त्या कीर्तनात एवढे मग्न आहेत की त्यांना ते ऐकू येत नाही, ते उडी जाऊन ते उडी मारतात वर, आकाशातच दोघे भेटतात आणि ते नारद मुनींना आलिंगन देतात. म्हणतात तू काय सांगतोय, काय सांगतोय? शिवजींनी ऐकलं नाही कारण ते कीर्तनात एवढे मग्न आहेत, पण नारद मुनी शिवजींची स्तुती करतात. आणि अशा प्रकारे त्यांची भेट होते खूप सुंदर प्रकारे. आणि पुढे काय होईल ते आपण थोडं पुढच्या रविवारी ऐकू. एक मिनिट, असं झालेलं आहे की आपण आतापर्यंत बृहत भागवतामृतच्या पहिल्या स्कंदाचे दोन अध्याय ऐकलेले. पहिल्या अध्यायाचं नाव होतं भौम, म्हणजे पृथ्वीवर, जिथे आपण पृथ्वीवर कशा प्रकारे भक्ती होऊ शकते, त्यात तो प्रयागचा ब्राह्मण आणि दक्षिण भारतातल्या राजाचं ऐकलं. मग होतं दिव्य, म्हणजे उच्च लोकांमध्ये इंद्राबद्दल ऐकलं आणि त्याहीपेक्षा उत्तम भक्त ब्रह्माजींबद्दल ऐकलं. आता तिसरा अध्याय पुढच्या रविवारी चालू होणार आहे, त्याचं नाव आहे प्रपंचातीत, या ब्रह्मांडाच्या त्या बाहेर जाणार होत परत आत येणार होत. नारद मुनी आता बाहेर जातील, मग थोडक्यात सांगतो कसं कसं घडणार आहे. शिवलोकात ना ते पाताळ लोकात जातील, कोणत्या भक्ताला भेटायला ते सांगत नाही, सुतल लोकात. तिकडनं परत कुठे येतील, हस्तिनापूरला वगैरे येतील वाटतं, पृथ्वीवर येतील परत. असं बरेच ठिकाणी फिरणार आहेत, आपण वाट बघू, हळूहळू आपल्याला कळेल नारद मुनींचा प्रवासाचा अनुभव. बरेच लोक प्रवासाचा अनुभव देतात पण नारद मुनींचा प्रवासाचा अनुभव सर्वोत्तम आहे. तर अशा प्रकारे पुढच्या रविवारी, पुढच्या शनिवारी गणपती येत आहेत, पुढच्या रविवारी संध्याकाळी आपण इथे चर्चा करणार आहोत. खूप उत्तम योगायोग जुळून आलेला आहे. गणपतींचे वडील शिवजी आहेत, बरोबर ना? शंकरजी वडील आहेत, गणपती पुत्र आहेत. त्या गणपतीच्या दिवसांमध्ये आपण शंकरजींच्या बद्दल ऐकणार आहोत. तर असा मराठीत म्हणतो दुग्ध सरकारा योग आपल्याला प्राप्त झालेला आहे पुढच्या रविवारी. पण आपण थांबूया, एक पाच मिनिटं कीर्तन करू, मग आपण आजचं प्रवचन थांबूया. तर सगळ्यांनी वेळ असेल तर पाच मिनिटं अजून एकत्रितपणे कीर्तन करावं. Oh. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे 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 राम हरे राम राम हरे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 Krishna Krishna Hare 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 Rama Hare Rama Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare Hare हरे राम हरे राम 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 हरे 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 राम हरे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम राम हरे हरे जय प्रभुपादा जय प्रभुपादा जय प्रभुपादा जय प्रभुपादा जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद 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 श्री प्रभुपाद के अनंत कोटि वैष्णव वृंद के श्री बृहद भागवतामृत के जय। तर पुढच्या रविवारी संध्याकाळी भेटू। त्याचप्रकारे काही काही ऑनलाईन क्लासेस सॉरी लाईव्ह क्लासेस असतात ते फक्त लाईव्ह ठेवले जातील। ते म्हणजे येता लाईव्ह क्लास आहे उद्या संध्याकाळी 1:00 आणि येत्या रविवारी सकाळी 7:30 आणि रविवारी संध्याकाळी इथे आपण भेटूच परत। हरे कृष्ण।